चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रामध्ये ऊस शेतीसाठी ठिबक सिंचनावर भर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर करताना सांगितलं की राज्यामध्ये पुढच्या 4 वर्षांमध्ये ऊसाच्या शेतीसाठी ठिबक सिंचनावर भर देण्यात येणार आहे आणि यामध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज कमी करण्यात येणार आहे। ते म्हणाले, मुख्यमंत्री जलसंरक्षण योजना सुरू केली जात आहे आणि यासाठी 2000 करोड रुपये जल आणि मृदा संरक्षण विभागासाठी पुरवण्यात आले आहेत। पुढच्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी 5000 सौर कृषी पंपांची योजना आखली आहे। यासाठी 670 करोड रुपये निधी वाटप करण्यात आलं आहे। शुक्रवारी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं पहिलं बजेट सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करत नसल्याचा आरोप केला। तसंच लहान शेतकऱ्यांना नुकसानीतून वर येण्यासाठी आर्थिक मदत जाहीर झाली नसल्याचा दावा त्यांनी केला। पवार म्हणाले, केंद्र सरकारनं गेल्या वर्षाच्या पुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य मंजूर केलं नाही। केंद्र सरकारनं केवळ 956 करोड रुपये मंजूर केले।